chinimandi.com podcast.
फिलिपिन्स अमेरिकेसाठी जास्तीत जास्त साखर निर्यातीसाठी अनुमती मिळण्याचा कारखानदारांचा आग्रह. फिलिपिन्स शुगर कॉर्पोरेशन यांनी शुगर रेग्युलेटरी ऍडमिनिस्ट्रेशनला प्रस्ताव दिला आहे की अमेरिकेमध्ये निर्यातीसाठी पुढच्या पीक वर्षाच्या अनुमानित 2.19 मिलियन मेट्रिक टन उत्पादनाच्या 60% वाटप करावे, जेणेकरून उच्च अतिशेष स्टॉकला कमी करता येईल. कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे स्थानिक मागणी खूपच कमी झाली आहे, यामुळे अतिशेष स्टॉक हा वाढत चाललाय. NSRA ने सध्या पीक वर्ष 2019-20 मध्ये अमेरिकेला निर्यातीसाठी एकूण साखर उत्पादनाच्या 5% वाटप केले आहे. NSRA नुसार पुढच्या पीक वर्षामध्ये सध्या पीक वर्षाच्या 2.145 MT तुलनेमध्ये 2% साखर उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. PSMA अंदाजाच्या आधारावर देश पुढच्या साखर वर्षात जवळपास 6,78,460 मेट्रिक टनाच्या अतिशेष भंडारासह प्रवेश करेल.